व्हॉइस विला स्टुडिओ प्रस्तुत करीत आहे सीपीएन बिरार महाविद्यालय नागपूर द्वारा प्रकाशित नवप्रवर्तक उद्योजकांची यशोगाथा. लेखिका डॉक्टर मेधा कानेटकर यांचं हे पुस्तक त्यांच्याच आवाजात.
आंतरराष्ट्रीय नवप्रवर्तक श्री मंदार तुळणकर संशोधनाला काळ, वेळ, वय, अनुभव अशा कोणत्याही गोष्टींचा अडसर नसतो. वय आणि अनुभवांचे बंधन नसते याचा आदर्श तरुण पिढी समोर ठेवण्यासाठी मंदार तुळणकर यांचा जन्म झाला असावा. वयाच्या 18 वर्षी एका नोंदणीकृत कंपनीची स्थापना करून वयाच्या 23 वर्षी कंपनी नावारूपाला आणणाऱ्या मंदारचा आदर्श आजच्या नवीन पिढीसमोर खरोखर महत्वाचा आहे. आज संपूर्ण तरुण पिढी केवळ सरकारी किंवा खाजगी नोकरीच्या मागे लागलेली असताना आणि महिन्याचा पगार घेऊन आरामाची जीवन जगण्याची इच्छा करत असताना श्री मंदार तुळणकर यांनी स्वतःची कंपनी स्थापन करून तरुण पिढी समोर एक उदाहरण प्रस्तुत केले आहे. संगणक अभियंता म्हणून इंजिनिअरिंगची पदवी घेणारे मंदार यांनी रामदेव बाबा इंजिनिअरिंग कॉलेज नागपूर येथून इंडस्ट्रियल मध्ये एमटेक ची पदवी प्राप्त केली. इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात असताना त्यांना एका रिसर्च कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. तेव्हा रिसर्च या बाबीचा त्यांनी खूप गांभीर्याने विचार केला नव्हता. EDC पुस्तकातील मोबाईल चार्जिंग वरील एक अंश त्यांनी या रिसर्च स्पर्धेच्या प्रवेश पात्रतेसाठी सहज म्हणून पाठविला आणि त्यांच्या नशिबाने ते त्यात अंतिम स्पर्धेसाठी निवडले गेले. स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर मात्र मंदार यांनी या बाबीकडे गंभीरतेने पाहायला सुरुवात केली. स्पर्धेसाठी अत्यंत कमी कालावधी शिल्लक होता तर स्पर्धेत मात्र पूर्ण तयारीनिशी उतरायचे होते. शिवाय स्पर्धा दुसऱ्या गावी असल्याने तेथपर्यंत वाहून नेणे सोपे होईल असेही उपकरण तयार करायचं होतं. रात्रभर या गोष्टींचा विचार केल्यानंतर मंदार यांना मोबाईल शू चार्जर चा शोध लागला. जर पायातील जोड्यांमध्ये ही चार्जर चिप लावली तर मोबाईल केवळ आपल्या चालण्यातून चार्ज होऊ शकतो असा अभिनव शोध त्यांनी लावला. या त्यांच्या शोधाला या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आणि मंदार यांच्या जीवनाची बॅटरी चार्ज झाली. या घटनेनंतर मात्र मंदार थांबले नाहीत. त्यांनी या स्पर्धेतील यशाचं भांडवल करायचं ठरवलं आणि लगेच आपल्या नावाने एका खाजगी लिमिटेड कंपनीची नोंदणी करून ठेवली. कंपनीची स्थापना केल्यानं आता कॅम्पस मुलाखतीत निवड झाली तरी ते नाकारू लागले. घरी आई वडिलांनी विचारल्यावर त्यांनी आपल्या कंपनीचं गुपित त्यांना सांगितलं. त्यांनीही फारसा विरोध केला नाही. घरच्यांच्या मानसिक पाठिंबानंतर मात्र मंदार यांनी आपला घोडा चौखूर दौडायला सुरुवात केली. घरून मानसिक आधार मिळाला तरी आर्थिक आधार घ्यायचा नाही असं त्यांनी ठरवलं. त्यामुळे त्यांनी पहिल्या प्रयत्नात केवळ 500 नफा प्राप्त केला. परंतु आज ते वर्षभरात जवळपास 85 लाख कमवीत असून त्यांच्याकडे 8 लोकांना रोजगार मिळाला आहे. मॉलमध्ये सातत्याने होणाऱ्या वर्दळीचा लाभ ऊर्जा निर्मितीसाठी करू शकतो या विचाराने त्यांनी मॉलच्या प्रवेशद्वारावर काही उपकरण बसवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मॉलच्या विजेच्या बिलात 10% बचत होऊ शकली. एवढंच नाही तर रस्त्यांवरून पायी चालणाऱ्या व्यक्तींच्या चालण्यातूनही वीज निर्मिती करता येते हे त्यांनी नागपुरातील एका रस्त्यावर हा प्रयोग करून दाखवून दिलेला आहे. केवळ इलेक्ट्रिकच्याच विश्वात त्यांनी अभिनव प्रयोग केला नाही तर आता ते ऑटोमोबाईल मध्येही या कल्पनेचा वापर करीत आहेत आणि त्यामुळे त्याचा लाभ इंधन बचतीसाठी देखील होईल असा त्यांचा विश्वास आहे. तरुण पिढीने आपल्याला कायम संधी उपलब्ध आहेत याचा विचार करून आहे त्या परिस्थितीतून उपाय शोधून काढणं आवश्यक आहे असं त्यांचं मत आहे. त्यांनाही नोकरीच्या त्याही मोठमोठ्या पगाराच्या खूप मागण्या आल्या होत्या परंतु त्या त्यांनी नाकारल्या. एकतर स्वतःच्या नावाने कंपनी स्थापन केल्यानं कायदेशीररित्या इतर कंपन्यांमध्ये नोकरी करण्यासाठी ते अपात्र होते. त्यांच्या मते मी नोकरीसाठी काही वावच ठेवला नाही. तो जर ठेवला असता तर कदाचित माझ्या नावाने मी एवढं काम करू शकलो नसतो. माझ्या कामाचा मला इतरांना लाभ करून द्यावा लागला असता. मी माझे सर्व दोर स्वतःच कापून टाकले त्यामुळे मागे फिरण्यास आता काही वावच नाही असं जेव्हा व्यक्तीच्या लक्षात येतं तेव्हाच तू पुढे जाऊ शकतो. अनेक मोठमोठ्या कंपन्यांसाठी आता आपलं नवीन नवीन प्रयोग तयार करीत असून चीनच्या एका मोठ्या कंपनी बरोबर ते भागीदारी व्यवसाय करीत आहेत व तिथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन देखील होत आहे. अमेरिकेचा बेस्ट एंटरप्रेन्योर हा किताबही त्यांनी प्राप्त केला आहे. खरोखर यशप्राप्तीसाठी मेहनत, चिकाटी आणि स्वतःवरील विश्वास याच बाबी महत्वाच्या ठरतात. ते आपल्या यशाचं श्रेय त्यांची आई संगीता, वडील विवेक तुळणकर, मैत्रीण सोनाली आटले आणि व्यावसायिक भागीदार पार्थ मुजुमदार यांना देतात. तुमचं वय आणि अनुभव या बाबी यशासाठी गौण ठरतात आणि आपल्या लोकांचं प्रोत्साहन कार्यास प्रेरित करतात हेच मंदार यांच्या उदाहरणातून समजतं. अशा तरुण होतकरू आणि भारताचा अभिमान असणाऱ्या या स्वाभिमानी तरुणाला आमचा मानाचा मुजरा.
या ऑडिओ बुकचे सर्व अधिकार लेखक आणि प्राचार्य CP & बिरार महाविद्यालय यांच्या अधीन आहेत. या ऑडिओ बुकचे मिक्सिंग आणि प्रोडक्शन व्हॉइस विला स्टुडिओ द्वारे करण्यात आलं आहे.